ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकाय चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वापतन्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपां साग्रजातां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेशा गोपिकाकान्ता राधाकान्ता नमोस्तुते तप्त कंचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये वंशकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां भावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानन्द श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृन्द हरे कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि हरि
I am most honored and grateful to be amongst all of you this evening in this very important place in Mumbai, Shivaji Park.
मैं आपला खूप आभारी आहे या ठिकाणी मुंबईच्या अत्यंत महत्त्वपूर्ण ठिकाणी शिवाजी पार्क या ठिकाणी मला ही संधी मिळते आपल्या समोर प्रवचन करण्याची.
I would like to welcome everyone and extend my heartfelt gratitude for coming.
मी आपल्या सर्वांचे हार्दिक आभार व्यक्त करतो आपण या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली.
Today we celebrated the Rath Yatra of Lord Jagannath.
आज आपण श्री जगन्नाथ भगवंतांची रथयात्रा साजरी केली.
I would like to briefly describe the history of the deities of Jagannath and how their worship has spread throughout the world.
मी आज संक्षिप्त रूपात आपल्या समोर भगवान जगन्नाथांच्या प्राकट्याबद्दल सांगेन आणि कशा प्रकारे त्यांची कीर्ती संपूर्ण जगात पसरली.
In the Skanda Purana written by Srila Vedavyas, it describes a historical event that took place इन द सत्य युग.
श्रील वेदव्यास रचित स्कंद पुराणामध्ये या संपूर्ण जगन्नाथांच्या प्राकट्याबद्दलची माहिती आहे.
There was a great king of the name Indrajumna.
त्या ठिकाणी इंद्रदुम्न नावाचा राजा राज्य करीत होता.
He ruled over the great provinces of Avanti Desh.
अवंती देशात हा राजा राज्य करीत होता.
He had vast wealth, power, youth, prestige.
त्याच्याकडे चिरतारुण्य, संपूर्ण संपत्ती आणि अशा प्रकारे ऐश्वर्यात तो होता.
Everything material a person could possibly acquire.
भौतिकरित्या एका मनुष्याला जे हवंय ते सर्व काही त्याच्याकडे होतं.
But that did not satisfy his heart.
परंतु त्याच्या अंतःकरणाला मात्र शांती मिळाली नाही.
Krishna tells in Gita that material acquisition is like the desire for material acquisition is like fire.
भगवान श्री कृष्ण भगवत गीतेमध्ये सांगतात की भौतिक संपत्ती मिळवणं हे एका प्रकारे दावाग्नीप्रमाणे आहे.
The more you feed it, the hotter it burns.
आणि जेवढं काही आपण मिळवण्याचा प्रयत्न करू तेवढा आपलं अंतःकरण जळत राहील.
Because our true identity is that we are the eternal soul, the atma.
कारण आपलं शाश्वत रूप आहे सच्चिदानंद आत्मा.
न जायते म्रियते वाक तच्चित् न यन्भूत्वा भवति वानभूया. The soul is neither born nor does it die. It is eternal.
जीवात्मा कधी मरत नाही, कधी मारला जात नाही, तो शाश्वत आहे.
The body is a temporary vehicle in which the soul resides for some time.
आणि हे शरीर हे एक तात्पुरतं असं एक यंत्र आहे जे या आत्म्याला मिळालेलं आहे.
What satisfies the body and the mind can give no nourishment to the soul.
जोपर्यंत आपण या शरीराला संतुष्टी देण्याचा प्रयत्न करतो पण आत्मा मात्र कधी संतुष्ट होत नसतो.
You have a nice car.
आपल्याकडे चांगली सुंदर गाडी असेल.
Or you may have a very bad car.
किंवा आपल्याकडे अत्यंत खराब गाडी असेल.
That is according to our karmic destiny. We have a good car or a bad car in the form of this body.
या शरीराच्या रूपामध्ये आपल्याकडे कर्मानुसार हे एक चांगली गाडी आहे किंवा खराब गाडी आहे.
Petrol, oil gives nourishment to car.
खऱ्या अर्थाने पाहिलं तर जे पेट्रोल किंवा इंधन आहे ते खऱ्या अर्थाने या गाडीला चालवतं.
But not to the driver.
परंतु ड्रायव्हरला नाही.
The driver needs another food.
ड्रायव्हरला मात्र वेगळं खाणं पाहिजे.
But at the same time to give petrol to the car.
जसं एका कारला जसं इंधन लागतं त्याच इंधन पण लागणार.
So all the material pleasures of this world may give some comfort to the body, but it cannot touch the soul.
संपूर्ण भौतिक ऐश्वर्य हे या शरीराला आनंद देऊ शकतं परंतु आत्म्याला त्याचा स्पर्शही होत नाही.
Krishna tells in Sri Bhagavad Gita, Mamayavam so jiva loke jiva bhuta sanatana manashashtan indriyani prakriti stani karashati. That the soul is part of God.
Bhagavad Gita madhe sangitlele aahe ki atma ha bhagavantancha ansh aahe.
It is of a spiritual nature.
To sachidananda adhyatmik swarup aahe.
What gives nourishment to the soul is reviving its original nature.
खऱ्या अर्थाने आत्म्याला आनंद देणारी गोष्ट आहे ती म्हणजे त्याचं शाश्वत रूप प्रकट करणं.
Which is to love.
ते म्हणजे प्रेम.
Even in this world.
या जगामध्ये सुद्धा.
If you have everything.
जर आपल्याकडे सर्व काही आहे.
But you are not loved by anyone and you have no one to love. Your life has no fulfillment.
आणि आपल्यावर सगळं काही असताना कोणी प्रेम केलं नाही किंवा आम्ही आपण कोणावर प्रेम केलं नाही तर त्याचा काहीच अर्थ नाहीये.
बिकॉज द एसेन्स ऑफ द नेचर ऑफ द सोल इज टू लव अँड बी लव्ड.
कारण जीवात्माचा मूळ स्वभाव आहे प्रेम करणं आणि प्रेम करून घेणं.
अँड दॅट लव रीच इट्स परफेक्शन इन लव फॉर गॉड ओर प्रेमा.
आणि या प्रेमाचं सर्वोच्च रूप आहे भगवंताशी प्रेम करणं.
दॅट इज द नरिशमेंट, दॅट इज द फूड ऑफ द सोल.
तेच खरं इंधन आहे, तेच खऱ्या अर्थानं शाश्वत आनंद देतं जीवात्म्याला.
And all systems of yoga, all forms of religion are meant to give us that experience.
आणि सर्व योग प्रक्रिया या सर्वांचं मुख्य ध्येय आहे जीवात्म्याला त्या प्रकारचा आनंद मिळवून देणं.
नित्यो नित्यानाम चैतनश्चैतनानाम. Upanishad explains in this way that the supreme soul and the many many souls are simultaneously existing.
Upanishadamade sangitlele aahe ki param atma he yanchech shashvat anek atmyacha rupamade nitya upasthit astat.
They are of the same nature.
Tyancha roop hi tyancha gun hi sarkach aahe.
Satchit ananda.
Satchit ananda.
Eternal, full of knowledge and full of bliss.
शाश्वत असणं, पूर्ण ज्ञानमय असणं आणि पूर्ण आनंदमय असणं.
But our souls, our bliss can only be realized when we connect through love to the supreme soul.
आणि खऱ्या अर्थानं आपण आपलं सर्वोच्च जे काही प्राप्त करायचं आहे जीवनामध्ये ते परमात्मा भगवंतांशी जेव्हा आपला संबंध येतो तेव्हाच शक्य आहे.
So महाराज इन जुजुमना he was longing to see God.
Maharaj Indradumna yana bhagavantana pahnyachi utkat ichcha hoti.
Everything was empty, hollow, unless he loved and saw God.
Tya jivanamade hi ashi pokli hoti ki ti bhagavantana pahilyanantar tyanchi seva kelyanantar purna honar hoti.
He received information that the Lord could be seen just on the shore of the ocean on a blue mountain called Neelachala.
That's where la tela ashi maiti milali Neelachal parvatavar samudra madhe tena bhagavantancha darshan hoil.
He sent a dear servant to go there.
To aplya nokrana tya thikani pathavla.
It is a very long story.
हे खूप मोठी कथा आहे.
बट इन एसन्स वॉट हॅपन्ड,
पण सारार्थामध्ये काय झालं.
इज वन किंग इन जुजुमना केम टू दॅट प्लेस देअर हॅड बीन अ ग्रेट सँड स्टॉर्म.
ज्या वेळेला इंद्रदुम्न त्या ठिकाणी पोहोचला भयानक असं वादळ निर्माण झालं.
अँड द फॉर्म ऑफ द लॉर्ड हॅड डिसअपीअर्ड.
आणि भगवंतांचं ते रूप अप्रकट झालं.
He decided, what is the use of my life? I shall fast till death.
त्यावेळेला त्याने निश्चय केला की माझ्या जीवनाचं काय महत्त्व आहे आणि मग त्याने उपवासाला सुरुवात केली.
But then he heard a voice.
त्याच वेळेला त्याला आकाशवाणी झाली.
That from the ocean a divine log of wood will be washed ashore.
आणि त्या आकाशवाणीने सांगितलं की या समुद्रामधून एक लाकडाचा मुंडका येईल.
You should carve that into the forms of Krishna and his brother and sister Balaram and Subhadra.
Tani sangitla ki ya lakda pasunach Jagannath Baldev ani Subhadra yancha vigraha ghadavna.
The log of wood washed ashore.
Ani to lakda cha undka kinaryavar pochla.
And Vishwakarma appeared in the guise of a carpenter to carve the deities.
Aneka sutaracha rupamade Vishwakarma tya tikani prakat zale.
But he told Indrajumna Maharaj that I will be behind closed doors working throughout the day and no one comes in until I complete.
Tani ad ghatli ki mi eka band kholi madhe bhagavantana ghadven parantu konihi tya tikani pravesh karta kama nahi.
The king was so eager.
आणि राजा मात्र अतिशय उत्सुक होता.
Every day he would hear the chipping away of the wood.
रोज तो अशा प्रकारचा आवाज ऐकत होता.
From outside the door.
I just translated as your voice. I cannot repeat that.
From outside the door. It was like music to his ears.
या प्रकारचा आवाज म्हणजे एक सुंदर संगीतच तयार होत निर्माण होत होता.
But then he heard no sound.
आणि मग अचानक तो आवाज बंद झाला.
Many hours passed.
खूप तास निघून गेले.
He was so much anxiety.
आणि त्याला खूप तो विचार करू लागला.
What happened to the carpenter?
काय झालं त्या सुताराला?
Why he's not carving?
तो का घडवत नाहीये?
Hour after hour.
तासन तास काहीच आवाज नाही.
Are the deities complete?
काय असे भगवान निर्माण होतील का?
Or is something some problem with the carpenter?
काही समस्या तर नाही ना?
So he opened the doors.
आणि त्याने अचानक दरवाजा उघडला.
And he saw deities with no legs, no arms, and very different.
आणि त्या वेळेला त्यांनी भगवंतांचं असं रूप पाहिलं ज्यांना पाय नाही आहेत. एक वेगळ्याच प्रकारचं रूप त्याच्या समोर आलं.
And he realized that he broke in prematurely, so the carpenter left and the deities are incomplete.
आणि त्या वेळेला त्याला समजलं की माझ्या चुकीनं आता तर अर्धवटच राहिलेलं आहे आणि तो सुतारही निघून गेलेला आहे.
What have I done due to my impatience?
काय केलं हे मी?
He decided to fast till death.
आणि मग त्या प्रकारे धीर तो म्हणाला मी धीर का धरलं नाही म्हणून त्याने उपवास सुरू केला.
But at that time Narada Muni appeared.
त्याच वेळेला नारद मुनींचं प्राकट्य झालं.
And he explained a secret.
आणि नारद मुनींनी त्या ठिकाणी एक गुप्त अशी माहिती सांगितली.
Should I tell you?
मी सांगू का?
But there's 10,000 people here. How will it remain a secret?
संपूर्ण 10,000 लोकांसमोर हे गुप्त कशी काय राहील?
But it is a secret that each person should tell everyone you meet.
परंतु हे अशी गुप्त घटना अशी आहे की प्रत्येकाने प्रत्येकाला सांगितलं पाहिजे.
There are different kinds of secrets.
एक वेगळ्या प्रकारची गुप्त घटना आहे.
Narada Muni told.
नारद मुनींनी सांगितलं.
That in a previous yuga cycle,
yuganayuga purvi,
in the dwapar yuga,
dwapar yuga madhe,
when Krishna was living in Dwarka,
Krishna jeva Dwarke madhe vastavya karit hote,
the queens,
sarva mahishi,
headed by Rukmini, Satyabhama, Jambavati, Satya,
Rukmini, Jambavati, Satyabhama, pramukh sarva mahishi,
they were so eager to hear about the pastimes of Vrindavan.
Tena utkat ichha hoti ki Vrindavan madhe bhagavantani kay leela kelat.
Why?
Ka?
Because Krishna loved Vrindavan so much.
Karan Bhagwan Sri Krishna Vrindavanavar atyanta prem karayche.
The queens are talking amongst themselves.
Sarva ranya aplya ekmekan madhe bolat hotya.
Rukmini says sometimes when Krishna's sleeping in bed with me, he's crying out, O Radha, O Lalita, O Nanda, O Yashoda. And he's calling names of cows, gopas and gopis with such love. And he's weeping and weeping.
Rukmini na sangitla ki javela bhagwant maja barobar astat pratyek vela ratri pante gopi Nanda Maharaj Yashoda ashi navaghyanu satat ashrudhara karit astat.
Satyabhama said, why are you talking night? Even in the day he's like that.
Devasa sudha te asha prakarche bhav prakat kartat.
They wanted to hear what is the loving exchanges, the leelas of Vrindavan.
And khara arthana aapla sarvana he aiklas paije ki kasha prakarchi leela Vrindavana madhe jhali.
In Dwarka there was only one lady.
Dwarke madhe ekach ashi stri hoti.
Who lived in Vrindavan the same time as Krishna and Balaram.
ती भगवंतांबरोबर वृंदावनामध्ये राहिली होती.
दॅट वॉज रोहिणी.
ती म्हणजे रोहिणी माता.
सो दे कॉल्ड फॉर रोहिणी, प्लीज गिव्ह अस वृंदावन कथा.
त्यांनी रोहिणी मातेला विनंती केली कृपया आपल्याला वृंदावनाची लीला सांगावी.
शी सेड ओ इट इज सो अट्रॅक्टिव्ह.
ती म्हणाली हे अत्यंत आकर्षक आहे.
The pastimes of love of Vrindavan will immediately attract Krishna and Balaram to come here, and they will enter into such ananda, such ecstasy, I will not be able to continue.
Rani Mata manali ki samja mi sangayla suruvat keli Krishna Balaram ya tikani akarshit hotil ani tyancha anandala matra udhanil tena kay hoil sangta yet nahi.
Subhadra, the sister of Krishna and Balaram from Vasudeva and Devaki, she said, I will guard the door, and when if Krishna and Balaram come, I will say, they have come, stop speaking.
Rani Mata manali jar Bhagwan Shri Krishna ya tikani aale tar mi kai bolu shaknar nahi. Subhadra manali kai harkat nahi, mi dwaravar thamben ani ya tikani asha prakare thamben ani jeva Krishna Balaram yetil tyavela mi sangen ki thamba.
Rohini began her narration.
Rohini na katha sangayla aram keli.
Almost immediately, Krishna Balaram, wherever they have been, they thought, Rohini is speaking about Vrindavan, let's go immediately.
Ani jase Rohini matena sangayla suruvat keli, Krishna Balaram ja thikani hote tethun lages te akarshit jhale, manale chala apan aiku.
Subhadra was in the middle of the door.
Subhadra agdi darvajacha madhyabhagi hoti.
But hearing the Vrindavan katha, she went into ecstasy.
Vrindavan katha aikryavaror tilahi tya anandala paravar varalne ti atyanta asha prem bhavane madhe geli.
She became as still and silent as a piece of wood.
Ti eka lakda pramane sthir ani stabdha jhali.
Krishna and Balaram stood on both sides of her.
Krishna ne Balaram ticha doni bajula ubhe rahile.
Nobody knew they were there.
Konalai mai kalpana navti ki te tithe ahet.
They were listening.
Te sarva aikat hote.
They became stunned like wood.
Te eka lakda pramane stabdha rahile.
They heard the love of Nanda and Yashoda for Krishna.
Tani Nanda Yashoda yancha prem bhagavanta prati aslela aikla.
They were listening to the story of the gopas in the pasture grounds playing with Krishna and Balaram as if they were ordinary friends.
Gopancha leela aikla ja bhagavantani vanamade gai charnyakade gele hote tema.
Nanda and Yashoda loved Krishna as if he was their own child.
Nanda Yashoda yani jasa apla mulga ahe tya prakare tyani purna prem kela hota.
And then they heard of the love of the gopis who loved Krishna as lover.
Ani mag gopincha prem jani bhagavantavar kela hota tya baddal aikla.
And when the subject came to Radha's love for Krishna,
ani ja velela Radha Rani cha prem,
they went into inconceivable ecstasy.
Tya premacha kathan suru jhala tya velela sarva jan he tigahi atyant bhav vibhor jhale.
Krishna and Balaram, in their ecstasies, their arms like tortoise, their arms and legs entered into their bodies.
Ani tya bhavane madhe Krishna Balaram ani Subhadranche charan ani hat doni hi shariramadhe vilin hovu lagle.
Big smiles on their faces.
Ani chehryavar mothe hasya nirman jhala.
Krishna's eyes dilated into big circles and Balaram's like this.
Krishna ani Balaramanche netra mothe jhale.
At that moment Narada Muni came.
Ani tyas velana Narad Muni tya thikani aale.
He was so happy.
Te khub santushta hote, anandi hote.
I have seen.
Te mhanale mi pahilo.
I have seen what nobody else has ever seen.
Mi asa drishya pahilela ahe je aaj paryant konihi pahilela nahi.
The mahaprakash bhav.
Mahaprakash bhav mi pahilela ahe.
The mahabhav of Krishna and Subhadra and Balaram.
महाभाव जो भगवान श्री कृष्ण बलराम आणि सुभद्रा यांच्या मध्ये निर्माण झाला.
I have seen the ecstasies of Krishna Balaram and Subhadra in their separation from Vrindavan.
मी त्या ठिकाणी अशी भाव विभोरता पाहिली जी वृंदावनापासून कृष्ण बलराम आणि सुभद्रा यांचा विरह दाखवते.
Manifesting their love for the residents of Vrindavan.
त्यांचं जे प्रेम वृंदावनाप्रती आहे त्याचं हे प्राकट्य होतं.
Hearing Narada Muni, Krishna Balaram and Subhadra became normal again.
आणि नारद मुनींचं हे कथन ऐकून कृष्ण बलराम नारद मुनींचं हे बोलणं ऐकून कृष्ण बलराम सुभद्राही
नारद मुनी asked for benediction.
नारद मुनींनी लगेच एक वर मागितला.
Let there be a place somewhere in this world where people can see these forms of Krishna Balaram and Subhadra in their ecstasy of love for Vrindavan.
नारद मुनी म्हणाले की असं संपूर्ण विश्वामध्ये एकच स्थान असू द्या ज्या ठिकाणी तुमचं हे प्राकट्य रुभाव विभोरता त्या ठिकाणी प्रकट होईल.
And anyone who sees those forms, let them get your love.
आणि अशा विग्रहामध्ये हे रूप प्रकट होऊ दे ज्या ठिकाणी हजारोच्या संख्येने लोक येतील आणि ते रूप पाहतील.
Krishna said, I must fulfill your wish, Narada Muniji.
भगवान श्री कृष्णाने नारदांना वचन दिलं.
In Purushottam Kshetra, we will reside in these forms to give our prema to the world.
भगवान श्री कृष्ण म्हणाले पुरुषोत्तम क्षेत्रामध्ये आम्ही प्रकट होऊ आणि सर्व जीवांना हे कृष्ण प्रेम प्रदान करू.
So Narada Muni told in Jujumana Maharaj, these are the forms that Krishna wants to manifest here.
नारद मुनींनी इंद्रदुम्न महाराजांना सांगितलं हेच ते रूप आहे जे भगवान श्री कृष्णाने या ठिकाणी प्रकट करायचं होतं.
So in Jujumana Maharaj bathed the deities and ultimately had a chariot festival to bring them to their new temple. That was the first Rath Yatra.
Indradumna Maharajani tatkal tya tikani bhagavantancha abhishek kela ani rathamadun mothya utsavat tyana mandiramade anla.
Since that time the Rath Yatra was taking place in Sri Jagannath Puri.
Tis pahili Rath Yatra hoy ani tya kala pasun aaj ta gayat hi Rath Yatra Jagannath Puri mate aaye.
Now to understand the worship of Jagannath and how it manifested to so many people in so many places, I would like to explain to you who is Sri Chaitanya Mahaprabhu.
Narad Munini ja prakare he jagannathancha kathan sangitla ani tya tikani jo bhav prakat zala to Sri Chaitanya Mahaprabhu cha to mi aaj thodkyat tumhala sangen.
Lord Chaitanya appeared at the latter part of the 15th century.
15व्या शतकामध्ये भगवान श्रीकृष्ण हे चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये आले.
We can understand from the scriptures that were written over 5000 years ago who he is.
5000 वर्षांपूर्वी लिखित जे सर्व शास्त्र आहेत त्यामध्ये भगवान श्री चैतन्य महाप्रभू कोण आहेत हे सांगितलेलं आहे.
In the 10th canto of Srimad Bhagavatam, Garga Muni is performing the name ceremony in a little cow shed for Krishna and Balaram.
Dasham skanda madhe Garga Muni javalela Bhagwan Shri Krishna cha namakaran vidhi karat hote.
And there he explains to Nanda and Yashoda and the gopas and gopis.
Garga Muni Nanda Maharaj gop gopina sangtat
that this child has appeared with different colors in different yugas.
Te mhantat ki ha he je balak ahe pratyek yuga madhe vegvegya varna madhe avtarit hota.
He has appeared in a white complexion, in a red complexion, in a yellow gold complexion, and now he is appearing in a very dark bluish complexion.
Te rakta varna madhe shvet varna madhe suvarna varna madhe ani ata te या श्यामसुंदर वर्णामध्ये अवतरित झालेले.
Now we learn from the scriptures that in the Satya Yuga the Lord appears with a white complexion, in Treta Yuga with red complexion, and Dwapar Yuga with a dark bluish complexion, and here we find that in Kali Yuga he appears with a golden complexion.
सत्ययुगामध्ये हेच भगवान श्वेतवर्णात द्वापारयुग त्रेतायुगामध्ये रक्तवर्णात द्वापारयुगात श्यामवर्णात आणि कलियुगामध्ये हेच भगवंत सुवर्ण वर्णामध्ये येते.
And in each of these ages, these yuga avatars teach the yuga dharma, the most powerful method of spiritual purification for that time.
आणि हे भगवंतांचे सर्व अवतार प्रत्येक युगामध्ये युग अवतार म्हणून युगधर्म सर्वांना प्रचार करतील.
In the 11th canto of Srimad Bhagavatam,
11व्या स्कंदामध्ये श्रीमद भागवताच्या
the nine yogendras, the sons of Rishabhdev,
नव योगेंद्र जे ऋषभदेव महाराजांचे पुत्र आहेत,
आर स्पीकिंग टू किंग निमी.
ते निमी महाराजांना उपदेश करतात.
अँड कारण भाजन मुनी इज एक्सप्लेनिंग द युग अवतार्स.
करभाजन ऋषी त्या ठिकाणी युग अवताराबद्दल वर्णन करतात.
अँड ही डिस्क्राइब्स द अवतार फॉर काली युग.
आणि ते कलियुगातील अवताराचं वर्णन करतात.
कृष्ण वर्णम छास कृष्णा संगोपांग सपारशना यज्ञाय सांख्यतना प्रयाय जंती ही सुमेधशा. That in the age of Kali, Krishna will appear not in a blackish form.
कलियुगामध्ये भगवान हे श्यामवर्णात अवतरित होत नसून.
Now if we refer to Gargamuni, we can understand clearly he will appear in a golden form.
या ठिकाणी गर्गमुनींच्या कथनानुसार ते सुवर्ण वर्णामध्ये अवतरित होणार आहेत.
And he will promote nam sankirtan.
आणि ते नाम संकीर्तनाचा प्रचार करतील.
The only yagya that can bring spiritual enlightenment in the age of Kali.
हा एकच यज्ञ आहे जो कलियुगातील सर्व जीवांना कृष्ण प्रेम प्रदान करेल.
And those who have good intelligence, he says.
आणि ते म्हणतात जो खऱ्या अर्थाने सुमेधा अर्थात पूर्ण बुद्धिमान आहे त्यालाच हे समजेल.
Will worship this golden avatar.
ते या सुवर्ण अवताराला अवताराची पूजा करतील.
By performing nam sankirtan, loudly chanting the holy name.
Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare. आणि हे पूजन असेल नाम संकीर्तनाद्वारे.
There are many other scriptural indications and direct revelations.
अशाच प्रकारचे शास्त्रामध्ये अनेक दाखले दिलेले आहेत.
In the 7th canto of the Bhagavat Puran,
सातव्या स्कंदामध्ये भागवताच्या,
it describes in Kali Yuga the Lord appears as Chana avatar.
तिथे म्हणतात की कलियुगामध्ये भगवंत छन्न अर्थात गुप्त रूपामध्ये अवतरित होतात.
That means he takes the role of his own devotee to teach by his own example how to attain spiritual perfection.
भगवान स्वतः भक्ताच्या रूपामध्ये अवतरित होतील आणि स्वतःच्याच भक्तीचा या ठिकाणी असं एक उदाहरण दाखवतील.
At the end of Dwapar Yuga, Krishna spoke Bhagavad Gita.
द्वापर युगाच्या अंती भगवंतांनी भगवद्गीता सांगितली.
He teaches us everything we need to know.
भगवान श्री कृष्ण आपल्याला सर्व काही त्या ठिकाणी सांगतायत जे आपल्याला आवश्यक आहे.
भगवद गीता द युनिव्हर्सल स्क्रिप्चर फॉर ऑल द वर्ल्ड फॉर ऑल रिलीजन्स.
भगवद गीता ही एक संपूर्ण विश्वात मार्गदर्शन करणारा असा एक ग्रंथ आहे.
अँड इट कॉमनेट्स सर्व धर्मान परित्यज्या मम एकम शरणं व्रज अहम त्वं सर्व पापेभ्यो मोक्षाय शमी मासुचः. अबैंडन ऑल वैरायटीज ऑफ रिलीजन and surrender to me, I shall deliver you from all sinful reactions.
आणि भगवत गीतेची अंतिम शिकवण आहे सर्व धर्मांचा त्याग करून साक्षात भगवंतांना शरण येणं.
And then Krishna tells how to surrender to him.
आणि त्यानंतर भगवान सांगतात की कशा प्रकारे शरण आलं पाहिजे.
So simple.
अत्यंत सोपं आहे.
मन मनाभव मद भक्तो मज्जशीम नम नमस्कुरु मामे वैशशी सत्यम ते प्रतिजानी प्रियोशी मे. Always think of me, become my devotee, worship me, offer your homage to me. In this way you will come to me without fail. It is my promise.
Mala bhaja, maza pujan kara, mala pranam kara, ya prakare bhagavant ya tikani updesh kartat.
But Krishna is so kind.
Bhagavant atyanta krupalu ahet.
He spoke it.
Te mhanale.
But we need living examples.
आणि आपण सर्व जिवंत उदाहरण आहोत.
To show us practically how to apply it.
आणि त्यांनी स्वतः दाखवलं की कशा प्रकारे आपण जीवनामध्ये आचरण केलं पाहिजे.
कृष्ण अपीयर्स एज लॉर्ड चैतन्य इन अ गोल्डन कॉम्प्लेक्शन.
स्वतः भगवान त्या ठिकाणी चैतन्य महाप्रभूंच्या सुवर्ण अवतारामध्ये अवतरित झाले.
टू प्रॅक्टिकली टीच एव्हरीवन हाऊ टू फॉलो द प्रिन्सिपल्स ऑफ भगवद गीता बाय हिज ओन एक्झाम्पल.
खऱ्या अर्थानं स्वतःच्या उदाहरणाने त्यांनी दाखवून दिलं की भगवद्गीतेची ही शिकवण कशा प्रकारे आचरणात आणावी.
अँड द इझिएस्ट मेथड
आणि अत्यंत सोपी पद्धत अशी आहे.
इन द खाली संतरण उपनिषद
उपनिषदामध्ये
दी महामंत्र इज गिवन.
हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, हा मंत्र दिलेला आहे.
And it explains that this 32 syllable 16 word mantra is the most powerful medicine for this age of Kali.
Ha shodash akshari mantra kaliyuga madhe sarvat atyanta aushadh hai.
In the Brihadnaradiya purana,
Brihadnaradiya purana
famous verse,
atyanta prasiddha asa shloka hai.
हरिनाम 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 एव केवलं कलो नास्तेव 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 कथ्यरन्यथा. In the age of Kali, only the holy name can deliver us to that highest level of prem.
कलियुगामध्ये हरिनाम एकच असं साधन आहे जे आपल्याला परम अशा प्रकारचं जीवनाचं ध्येय मिळवून देतं.
कलेर दोसनिते राजन अस्ति हेक महान गुणा कीर्तनात एव कृष्णस्य मुक्त संग परम ब्रजे. The Bhagavad Purana tells that the age of Kali is an ocean of faults.
Bhagavad Purana aplyala sangta sampurna kaliyuga ha doshancha sagar aahe.
But there is one benediction.
Ani ek matra atyanta changla gun aahe.
Simply by chanting the holy names of Lord Hari, one can attain the supreme perfection.
Keval bhagavantancha hari naam karun apan jivnachi paripurnata prapt karu shakto.
Lord Chaitanya was born in Srinavadweep at the time of a lunar eclipse.
Shri Chaitanya Mahaprabhu Navadvip Dhama madhe chandra grahanacha veli avtarit zale.
In order to ward off the inauspiciousness, everyone was chanting the names of Hari.
Ani tya thikani pasarleli ji ka ashuddhata hoti ती सर्व दूर करण्यासाठी सर्वजण हरिनाम करत होते.
इट वॉज एट दॅट मोमेंट दॅट ही अपीयर्ड विथइन दिस वर्ल्ड.
आणि अगदी त्याच क्षणी भगवान श्री चैतन्य महाप्रभू अवतरित झाले.
अँड देयर आर ग्रेट मेनी बुक्स ऑफ द हिस्ट्री ऑफ हाऊ ही फुलफिल्ड द प्रोफेसीज ऑफ द स्क्रिप्चर्स.
आणि अशा प्रकारे शास्त्रामध्ये सांगितलेली जी भविष्यवाणी आहे ती परिपूर्ण त्यांनी केली.
देयर वॉज अ ब्युटिफुल वर्स.
अत्यंत सुंदर असा एक श्लोक आहे.
नमो महाभरण्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौडत्वेशे नमः. That Lord Chaitanya is Krishna himself.
भगवान श्री चैतन्य महाप्रभु साक्षात कृष्ण आहेत.
But he's extending more mercy than even Krishna.
परंतु या ठिकाणी ते भगवान श्री कृष्णांपेक्षा जास्त कृपा सर्वांना प्रदान करतायत.
Because he's giving himself.
कारण ते स्वतःलाच प्रदान करतायत.
He's giving love.
ते प्रेम प्रदान करतायत.
So easily.
अगदी साध्या पद्धतीने.
Without discriminating who is fit or who is unfit.
कोण पात्र आहे अपात्र आहे हे ते पाहत नाहीयेत.
Through simply chanting of the name of the Lord.
ते केवळ भगवंतांचं नामस्मरण करतायत.
Lord Chaitanya crashed through all sectarian barriers.
Tani sarva je kai jati bandhana hoti sarva kai tani hanun padli.
Everyone is a spirit soul.
Sarva jan jivatma ahet.
Love of God is dormant within every person's heart.
Bhagavat prem Shri Krishnan pratiche prem pratyekancha hrudayat gupta rupat ahe.
Nitya siddha Krishna prema sajja kabu noy sravanadi sudi chiti thori eyudoy. That love that is dormant within our heart is easily awakened by associating with holy people and chanting God's holy name.
Hare Krishna, Hare Krishna. आणि जे गुप्त रूपात प्रेम आहे ते अशा महामंत्राच्या रूपामध्ये प्रकट होऊ शकतं.
ही गेव दिस डिव्हाइन लव्ह,
त्यांनी हे असं प्रेम दिलं आपल्याला.
टू द ब्राह्मण्स, द क्षत्रिय, द वैश्य, शूद्रस,
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र सर्वांना हे प्रदान केलं.
टू पीपल हू वर कन्सिडर्ड आउटकास्ट,
आणि जे अगदी नीच जातीचे त्यांनाही.
ही टॉट that we are not Brahmins, Kshatriyas, Vaishyas, Shudras, we are not untouchables, we are all eternal servants of Krishna, and love of God is everyone's right.
आपण या कोणत्याही वर्णापैकी किंवा नीच जातीचे नसून आपण साक्षात जीवात्मे आहोत.
He made no discrimination.
त्यांनी कोणतेच भेद पाहिला नाही.
He made the Namacharya, Haridas Thakur, who came from what society considered an untouchable family.
आणि जे अस्पृश्य असा समाज आहे त्यामधून हरिदास ठाकूर जन्माला आले, त्यांना देखील उच्च असं कृष्णप्रेम त्यांनी प्रदान केलं.
नॉट ओनली डिड ही मेक नो डिस्क्रिमिनेशन फॉर एनी ह्युमन बीइंग,
आणि त्यांनी इतर मनुष्यांना देखील अशा प्रकारचं अस्पृश्यता पाहिली नाही.
तर व्हेन ही वॉज वॉकिंग थ्रू द झारखंड फॉरेस्ट,
ते झारखंड जंगलामध्ये जेव्हा जात होते,
ही वॉज गिविंग एक्स्टॅटिक लव्ह टू एनिमल्स,
त्यांनी हे भगवत प्रेम प्राण्यांना देखील प्रदान केलं.
He's chanting through the jungle.
ते जंगलामध्ये हरिनाम करत होते.
There's a tiger, a Bengali tiger.
आणि त्या ठिकाणी वाघ होता, बंगाली वाघ.
Sleeping on the path.
तो त्या ठिकाणी झोपला होता.
He was alone with one servant, Balabhadra Bhattacharya.
चैतन्य महाप्रभू बलभद्र भट्टाचार्य या सेवकाबरोबर होते.
Balabhadra Bhattacharya must have been thinking, I hope my lord does not wake up this tiger.
आणि ते दोघच होते, हरिनाम चाललं होतं आणि बलभद्र भट्टाचार्य मात्र भीत होते की हा वाघ जागा होऊ नये.
But the lord went right up to the tiger.
आणि भगवान चैतन्य महाप्रभू त्या वाघाकडे गेले.
He kicked his foot in the tiger's head.
आणि त्यांनी आपल्या चरणांनी त्या वाघाच्या मस्तकावर लत्ता प्रहार केला.
Now there's a saying, never wake a sleeping tiger.
एक म्हण अशी आहे की झोपलेल्या वाघाला जागे करू नका.
Kick the tiger in the head and order the tiger chant the names of Hari.
Hari. त्यांनी लात मारली आणि वाघाला म्हणाले हरिनाम घे.
The tiger leaped in the air.
आणि तो वाघ
with his arms raised.
त्याने आपले दोन्ही बाहू उंचावून जोरात उडी मारली.
Tears of love pouring from his eyes.
त्याच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले.
All his hair standing on end in ecstasy.
रोमांच उभे राहिले.
And he was roaring the holy names of Krishna.
आणि तो मोठ्याने म्हणू लागला, हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा, हरे हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे.
He did the same thing to a group of wild elephants.
Ani yas prakare Chaitanya Mahaprabhu ni ek hatti cha kalpala dekhil kela.
He was giving love of God to snakes.
Tani he bhagavat prem sapana hi dila.
To trees,
vrikshana.
Now in the world today there is so much conflict between human beings.
आजकाल जगामध्ये आपण पाहतो मनुष्यांमध्ये इतका असं जोराचा द्वेष वाढलेला आहे.
कॉन्फ्लिक्ट ड्यू टू ईगो,
या अहंकारामुळे इतका द्वेष मत्सर या जगामध्ये आहे.
व्हिच मे मॅनिफेस्ट डिफरंट रिलिजन्स, डिफरंट कास्ट, डिफरंट इकॉनॉमिक सिच्युएशन्स, डिफरंट नॅशनॅलिटीज.
त्याचे अनेक रूप आपण पाहू शकतो, वेगवेगळे समाज, वर्ण, आर्थिक परिस्थिती, अशा अनेक रूपामध्ये आपण हे द्वेष एकमेकांमध्ये पाहतो.
Now please listen carefully how Lord Chaitanya dealt with that.
आणि कृपया सर्वजण एकाग्रतेने ऐका की चैतन्य महाप्रभूंनी काय केलं.
In the jungle, the deers and the tigers hate each other.
जंगलामध्ये वाघ आणि हरिण हे एकमेकांचे शत्रू आहेत.
Why?
का?
Because the tiger's only business with the ear is to kill them and eat them.
कारण वाघाचा एकच एक असा आहार आहे जो हरणांना मारणं आणि खाणं.
And the deer's only business with the tiger is to run away.
आणि हरणांचा एकच व्यवसाय आहे तो म्हणजे वाघापासून दूर पळून जाणे.
Lord Chaitanya saw deer on one side, tiger on the other.
चैतन्य महाप्रभूंनी पाहिलं एका बाजूला हरिण आहे एका बाजूला वाघ आहे.
He told chant the holy names of Krishna.
आणि दोघांनी ते म्हणाले हरि नाम घ्या.
They were all chanting.
आणि दोघे हरि नाम करू लागले.
When you love God, you love every living being.
जेव्हा तुम्ही भगवंतावर प्रेम कराल तेव्हा सर्व प्रेम त्या ठिकाणी आहे.
Because everyone is a part of God.
कारण सर्व मनुष्यांमध्ये मनुष्य हे भगवंतांचे अंश आहेत.
Automatically, spontaneously, there is universal loving brotherhood and sisterhood when there is love of God.
आणि अशा याच प्रकारे केवळ विश्व बंधुत्व या ठिकाणी स्थापन होईल.
Because God is within everyone's heart.
आणि हे गुप्त रूपामध्ये प्रत्येकाच्या हृदयात आहे.
So in ecstatic love of God, each tiger and deer paired off and embraced.
आणि त्या ठिकाणी या भावविभोरतेमध्ये हरिण आणि वाघाने एकमेकाला मिठी मारली.
Tiger deer they became pairs and they were dancing together and embracing each other and some of them were either kissing each other.
आणि या प्रकारे वाघ आणि हरिण हे एकमेकांना आलिंगन देऊ लागले मोठ्याने हरिनाम करू लागले चुंबन देऊ लागले.
In this way, Sri Chaitanya Mahaprabhu was giving Krishna prem to everyone.
अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभू यांनी सर्वांना हे कृष्ण प्रेम प्रदान केलं.
He took sannyas just to reach people that he could not reach in Navadvip as a grihastha.
त्यांनी संन्यास वेश धारण केला कारण केवळ नवद्वीपात नव्हे तर सर्व ठिकाणी संपूर्ण सृष्टीमध्ये हे कृष्ण प्रेम प्रदान करावं.
And he traveled far and wide.
आणि सर्वजण यामध्ये सामील झाले.
In fact, he came and gave love of God to hundreds and thousands of people here in Mumbai.
आणि चैतन्य महाप्रभू हे या साक्षात मुंबई धामामध्ये आले आणि या ठिकाणी हजारो लोकांना त्यांनी हे कृष्ण प्रेम प्रदान केलं.
Would you like to hear that story?
तुम्हाला ही कथा ऐकायची आहे का?
He was living in Jagannath Puri.
Shri Chaitanya Mahaprabhu Jagannath Puri madhe rahat hote.
He told his associates, I'm going to travel through the southern and western provinces of Bharat to look for my brother Vishwarup.
Tani aplya sarva sathidaranna sangit ki mi dakshin ani pashchim bharatamadhe jat ahe majha thorlya bhavala pahanyasathi.
But actually he wanted to give the highest happiness, the highest spiritual perfection to all the people in all these provinces.
पण त्यांचा खरा हेतू होता या सर्व प्रांतातील लोकांना कृष्ण प्रेम प्रदान करावं.
He first stopped in a place called Kurumakshetra.
ते प्रथम कुरुमक्षेत्र या ठिकाणी थांबले.
There was a family man named the Kuruma Brahman.
त्या ठिकाणी एक ग्रहस्थ होते त्यांचं नाव होतं कुरुम ब्राह्मण.
He saw that Lord Chaitanya had thousands and thousands of people chanting the holy names in spiritual bliss.
त्यांनी पाहिलं की चैतन्य महाप्रभूंच्या हरिनामामध्ये लाखोच्या संख्येने लोक येत आहेत आणि भाव विभोरतेने हरिनाम करतायत.
He invited the Lord to come to his home.
त्यांनी भगवंतांना आपल्या घरामध्ये आमंत्रित केलं.
Kurma Brahman said, I have this wife and I have these children and I have to work and the waves of the ocean of material existence are causing me too much pain.
Kurma Brahman manala maji patni ahet mula ahet he sarva natevaik ahet ani tyas barobar he sampurna bhautik jagat mala khup trasdayak ahe.
I want to give up my family.
Mala he sarva sodaycha ahe.
Become a renunciate.
आणि संन्यासी व्हायचं आहे.
And follow you.
आणि तुमचं अनुगमन करायचं आहे.
Lord Chaitanya said, do not speak such nonsense again.
चैतन्य महाप्रभू म्हणाले अशा प्रकारचं निरर्थक काही बोलू नकोस.
There is no need for you to leave your family. There is no need to leave your occupational responsibilities.
तुला याची काहीच गरज नाहीये.
हे सर्व कुटुंब नातेवाईक सर्व काही सोडून जाणं हे तुझ्यासाठी आवश्यक नाहीये.
इट इज ओनली रिक्वायर्ड दॅट यू चेंज युअर हार्ट.
एवढंच तुला करायचं आहे, तुझं हृदय तुला परिवर्तन
करायचं.
आणि त्यामध्ये कृष्ण त्या भक्तीच्या रूपामध्ये तुझं परिवर्तन झालं पाहिजे.
हिअर फ्रॉम भागवत गीता,
भगवद्गीतेतून ऐक.
स्पीक भागवत गीता,
भगवद्गीतेचं कथन कर.
लिव्ह भागवत गीता,
भगवद्गीतेचं आचरण कर.
शेअर इट विथ अदर्स,
सर्वांना हे ज्ञान प्रदान कर.
अँड ऑलवेज चॅन्ट गॉड्स नेम्स,
आणि नेहमी सातत्याने हरिनाम जप कर.
अँड देन यू विल बी परफेक्ट.
अशा प्रकारे तुझ्या जीवनाची परिपूर्णता तुला.
अँड वी विल ऑलवेज बी टुगेदर,
आणि अशा प्रकारे आपण दोघेही एकत्र असू.
And this was Lord Chaitanya's message wherever he traveled.
आणि हाच संदेश श्री चैतन्य महाप्रभूंचा होता. ते ज्या ज्या ठिकाणी गेले तिथे हेच सांगत होते.
Whether you're a sannyasi or brahmachari or whether you're a grihastha, what's important is just to keep the Lord in the center of your life through chanting his names and rendering service, bhakti, and your life will be perfect.
तुम्ही संन्यासी असाल, गृहस्थ असाल, वानप्रस्थ असाल, आपल्या जीवनामध्ये भगवान श्री कृष्णांना केंद्र करणं अत्यंत आवश्यक आहे.
In this way tens and millions of people were achieving enlightenment.
अशा प्रकारे लाखो कोट्यवधी लोकांना हे कृष्ण प्रेम प्राप्त झालं.
He came to Maharashtra.
ते महाराष्ट्रामध्ये आले.
He visited Kolhapur.
पहिल्यांदा कोल्हापुरामध्ये.
Danced at the Mahalakshmi temple.
महालक्ष्मी मंदिरामध्ये त्यांनी नृत्य केलं.
And transformed the whole town of Kolhapur to prema bhaktis.
Ani sarva Kolhapur gramvasiyancha hriday parivartan karun tyana krishna bhakti pradan keli.
He visited the holy place of Pandharpur.
Tyani Pandharpur la bhet dili.
There he had the blessed darshan of Vitthal Dev.
त्या ठिकाणी भगवान विठ्ठल देवांचं त्यांनी दर्शन घेतलं.
For many days Sri Chaitanya Mahaprabhu in the ecstasy of seeing Krishna face to face in the form of Vitthal Dev chanted and danced.
त्या साक्षात पंढरपुरात भगवंतांना त्यांनी समोर पाहिलं, अत्यंत भावविभोरतेने त्यांनी हरिनाम केलं, नृत्य केलं.
Lakhs and lakhs of people were coming to see him.
लाखो लोक त्यांना पाहण्यासाठी त्या ठिकाणी एकत्रित होत होते.
And by his teaching them the chanting of God's names, their ecstatic love for Vitthala Dev awakened.
आणि ही चैतन्य महाप्रभूंची शिकवण प्रत्येकांना भगवंताप्रतीचं प्रेम निर्माण करीत होते.
It was like a massive tsunami, a tidal wave of ecstatic love of God that flooded Pandharpur.
आणि अशा प्रकारे भगवंतांचं हे शाश्वत प्रेम मोठ्या लाटेच्या स्वरूपात पंढरपुरामध्ये उपस्थित झालं.
And he heard about a sannyasi who happened to be there.
त्या ठिकाणी एक संन्यासी आहेत हे त्यांना समजलं.
Who was a god brother of Lord Chaitanya's guru.
ते चैतन्य महाप्रभूंचे गुरुंचे गुरुबंधू होते.
Just to teach the world the importance of having a guru, the supreme lord himself accepted one and served him with humble devotion.
साक्षात भगवंतांनी या ठिकाणी आपल्याला उदाहरण स्वरूप एका गुरुना स्वीकार केला.
Just as Sri Ram humbly served and inquired from Vishwamitra Muni.
जशा प्रकारे प्रभू रामचंद्रांनी विश्वामित्र मुनींच्या कडून.
And just as Lord Krishna humbly served and learned from Sandipani Muni in Ujjain.
भगवान श्री कृष्णाने उज्जैन मध्ये सांदीपनी मुनींच्या कडून ज्ञान ग्रहण केलं.
श्री चैतन्य महाप्रभु met his guru's god brother.
श्री चैतन्य महाप्रभूने आपल्या गुरूंच्या गुरुबंधूंना त्या ठिकाणी
and find out that his own brother who he was searching for, Vishwarup, had taken sannyas, traveled all over India and ultimately attained mahasamadhi in Pandharpur.
आणि त्यांना समजलं की त्यांचे थोरले बंधू विश्वरूप यांनी सन्यास घेऊन त्या ठिकाणीच समाधी घेतली होती.
Lord Chaitanya Mahaprabhu also visited Panchavati or Nasik.
श्री चैतन्य महाप्रभु पंचवटी नाशिक या ठिकाणी गेले.
He bathed in Godavari river.
गोदावरी नदीमध्ये त्यांनी स्नान केलं.
And whoever he met,
He inundated their hearts with spiritual bliss through the chanting of God's holy names.
Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare.
आणि तेथील सर्व नागरिकांना त्यांनी हृदयामध्ये कृष्णप्रेम या हरिनामाच्या स्वरूपात निर्माण केलं.
इन हिज ट्रॅव्हल्स फ्रॉम पंढरपूर कोल्हापूर टुवर्ड नासिक ही केम टू अ प्लेस कॉल्ड द्वैपायनी.
आणि अशा प्रकारे भ्रमण करत ते द्वैपायनी या ठिकाणी आले.
दॅट इज द एन्शियंट नेम ऑफ मुंबई.
हेच पुरातन नाव आहे मुंबईचं.
He visited all the holy places here.
ते सर्व या ठिकाणी असलेल्या सर्व पवित्र स्थानांना त्यांनी भेट दिली.
Places like Banganga.
बाणगंगा.
In fact, he very likely had hundreds and thousands of people right here where Shivaji Park is doing Nam Sankirtan.
खऱ्या अर्थानं श्री चैतन्य महाप्रभू नक्कीच शिवाजी पार्क मध्ये आले असणार आणि खूप जणांना हरिनाम दिला असेल.
Inundated Mumbai.
संपूर्ण मुंबईला त्यांनी कृष्ण प्रेमानं भारित केलं.
प्रेम भक्ती.
या प्रेम भक्तीनं.
Then he returned to Jagannath Puri.
आणि यानंतर ते जगन्नाथपुरी या ठिकाणी गेले.
Every year he would celebrate the Rath Yatra.
आणि प्रत्येक वर्षी ते रथयात्रा साजरी करत होते.
But he revealed what is the secret of Rath Yatra.
Tanits ya Rath Yatrecha gupta swarup prakat kela.
Would you like to hear another secret?
Ankhin ek gupta ashi ghatna aikaychi aahe ka.
The origin of Rath Yatra.
Rath Yatrechi suruvat.
After being away from Vrindavan, living in Mathura and Dwarka for a long time, Krishna met the Brijavasis in Kurukshetra on the occasion of solar eclipse.
Vrindavanacha tyag kelyanantar Bhagavan Sri Krishna Dwarka ani Mathure madhe rahat hote ani eke divshi te Kurukshetra ya thikani sarva gopinna bhetle.
There Sri Radha and gopis were seeing Krishna again after a long time.
खूप काळानंतर ते राधा आणि सर्व गोपींना पाहत होते.
बट ही वॉज लाईक अ किंग.
पण त्यावेळेला ते एक मोठे राजा होते.
दे वॉन्टेड टू सी हिम एज अ काउहर्ड बॉय.
या गोपींना मात्र इच्छा होती की भगवंतांना एका गोपाच्या रूपामध्ये पाहावं.
हियर यू आर सराउंडेड बाय चॅरियट्स अँड एलिफंट्स अँड हॉर्सेस अँड यू आर वेअरिंग क्राउन्स अँड आर्मर.
आणि या ठिकाणी मात्र त्यांनी पाहिलं भगवंत एका मोठ्या शामियानामध्ये हत्ती घोडे यांच्या संपूर्ण घेरावामध्ये आहेत.
वी नो युअर हॅपीनेस इज नॉट हिअर.
आणि खरं ऐश्वर या ठिकाणी त्यांनी पाहिलं नाही.
इट इज इन वृंदावन.
ते खरं ऐश्वर वृंदावनामध्ये
आहे. यू आर नॉट वेअरिंग क्राउन बट यू आर वेअरिंग पीकॉक फेदर.
त्या ठिकाणी त्यांनी मुकुट धारण केलेलं नसून
you're not wearing beautiful jewels.
Mora pankaja dharan kelela aahe. Kai dagine nahi.
You're wearing a garland of flowers.
Abhushana he Vrindavanat madhe keval eka vanamalacha roopamadhe aahe.
You're holding your flute.
Tani basri hatamadhe dharlele.
In a forest with kadamba trees and chirping birds on the river Yamuna.
Kadamba vrukshacha vanamadhe Yamunacha kinaryavar.
Please come back to Vrindavan.
त्या सर्व गोपींनी भगवंतांना प्रार्थना केली, विनंती केली.
So the gopis in their hearts created chariots.
विनंती केली की तुम्ही वृंदावनाला या आणि आपल्या हृदयामध्ये त्यांनी असा एक रथ निर्माण केला.
And they put Krishna, Balaram and Subhadra on these chariots and in their minds they pulled them from Kurukshetra to Vrindavan.
आणि त्या रथावर जगन्नाथ बलदेव आणि सुभद्रेला त्यांनी विराजमान केलं आणि आपल्या मनाने त्यांनी खेचायला सुरुवात केली.
It was that meditation of love that is the original Rath Yatra.
आणि हेच प्रतीक आहे त्यांच्या ध्यानाचं रथयात्रेच्या स्वरूपात.
And every year in Sri Jagannath Puri,
प्रत्येक वर्षी जगन्नाथपुरी मध्ये
the Jagannath temple represents Krishna's Dwarka Kurukshetra Leela.
जगन्नाथ मंदिर आहे ते द्वारका आणि कुरुक्षेत्र लीलेच आहे.
And the Ratayatra, they are on their chariots and they are pulled to Gundicha, which represents Vrindavan.
आणि रथयात्रेच्या रूपामध्ये गुंडीचा अर्थात वृंदावन या ठिकाणी त्यांना खेचण्यात येतं.
Lord Chaitanya revealed this secret to the world.
भगवान श्री चैतन्य महाप्रभूने हे गुप्त असं घटना या ठिकाणी सांगितली.
And celebrated by chanting the holy names along with the chariots.
Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare
Hare. And invited his associates and everyone to come from all directions.
आणि हरिनामामध्ये त्यांनी ही रथयात्रा साजरी केली. सर्व दिशाहून सर्व भक्तांना त्यांनी आमंत्रित केलं.
Our beloved Guru Maharaj, His Divine Grace A.C. Bhaktivedanta Swami Prabhupada.
आपले गुरु भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद.
When he was just a little boy,
ते जेव्हा एक लहान बालक होते,
he had a spontaneous love for Jagannath.
त्यांचं साक्षात आकर्षण प्रेम भगवंताप्रती होतं.
And he would have his parents make a little chariot for him.
त्यांनी आपल्या पित्यांना सांगितलं की कृपया माझ्यासाठी एक रथ बनवा.
Just a little child.
अगदी एक लहान मुलगा.
He would organize Ratayatra through the lanes of Calcutta.
आणि कोलकातामध्ये गल्लीमध्ये त्यांनी ही छोटीशी रथयात्रा आयोजित केली.
श्रील प्रभुपाद, in the line of Lord Chaitanya, wanted to spread this love of God throughout the world.
श्री चैतन्य महाप्रभूंच्या या आंदोलनामध्ये श्रील प्रभुपाद यांची इच्छा होती की संपूर्ण जगात हे कृष्ण प्रेम मिळावं.
He got this instruction from his guru as well.
त्यांनी आपल्या गुरुंच्याकडूनही त्यांना ही अशी आज्ञा मिळाली होती.
At the age of 70,
70 वयाच्या 70 वर्षी
he left his home in Vrindavan.
त्यांनी आपलं घर वृंदावन सोडलं.
And came to Mumbai.
आणि ते प्रथम मुंबईला आले.
Very holy place.
अत्यंत पवित्र ठिकाण आहे.
And here from Sumati Murarji, he begged to get a free ticket on a cargo ship to America.
आणि एका मालवाहू जहाजामध्ये एक तिकीट मिळावं यासाठी सुमती मुरारजींकडे विनंती केली.
He only had 40 rupees.
त्यांच्याकडे केवळ 40 रुपये होते.
Which couldn't be changed in the West in those days.
आणि त्या काळी 40 रुपयाचं परिवर्तन डॉलर मध्ये होत नव्हतं.
When he was just on the Arabian Sea, he had two heart attacks.
आणि अरेबियन समुद्रामध्ये जेव्हा जात असताना त्यांना दोन हृदयाचे झटके आले.
After 38 days at sea, he finally reached New York.
38 दिवसाच्या खडतर प्रवासानंतर ते न्यूयॉर्क या ठिकाणी पोहोचले.
Now so many people come from India to the West to get money to bring back or to just live there.
कित्येक लोक अमेरिकेमध्ये जातात केवळ पैसे कमवण्यासाठी किंवा तिथेच राहण्यासाठी.
Prabhupada went to the West to give.
प्रभुपाद मात्र गेले ते देण्यासाठी.
To give dharma.
धर्म देण्यासाठी.
To give the teaching of the essence of the Gita.
भगवत गीतेचा सारांश आचरणामध्ये कसा आणावं हे शिकवण्यासाठी.
To give Krishna prema.
कृष्ण प्रेम देण्यासाठी.
He was living without money in the ghetto of the Bowery.
आणि त्या ठिकाणी एका अगदी घाणेरड्या वस्तीमध्ये ते राहत होते.
But the purity of his life and his teachings gradually attracted more and more American and European people to give their lives to his mission.
परंतु त्यांचं पावित्र्य आणि त्यांची साधना यामुळं अनेक अमेरिकन लोक मुलांना त्यांनी कृष्ण प्रेम दिलं.
Within a few years he had tens and thousands of followers all over the world.
आणि अगदी थोड्याच वर्षांमध्ये त्यांचे हजारोच्या संख्येने शिष्य झाले.
Established over 108 temples.
108 मंदिरांची स्थापना केली.
He translated Srimad Bhagavatam, Ishopanishad, Bhakti Rasamrita, Shinduchi, Chaitanya Charitamrita. His Gita is the largest selling Gita in the history of the world, and it is in over 50 languages.
Tani Srimad Bhagavat, Ishopanishad, Bhakti Rasamrut, Sindhu, Chaitanya Charitamrut ya adi granthancha anuvad kela. Tanchi Bhagavad Gita ही जगामध्ये सर्वात अधिक वितरित होणारी आहे आणि 50 हून अधिक भाषांमध्ये त्यांचं भाषांतर झालेलं आहे.
Srila Prabhupada came to Bombay.
Srila Prabhupada Mumbai madhe aale.
He said Bombay is my office.
Te manale Mumbai he maza office
hai. Vrindavan my home.
Vrindavan maza ghar hai.
Navadvip my place of worship.
And Navadvip he maza pujecha sthan hai.
He spent more time in Mumbai than any other place in the world.
Tani Mumbai madhe सर्वात अधिक काळ वास्तव्य केलं जगाच्या इतर ठिकाणाहून.
बिकॉज ही कन्सिडर द पीपल ऑफ मुंबई सो इम्पॉर्टंट.
कारण त्यांनी मुंबईच्या या सर्व नागरिकांना अत्यंत महत्त्व दिलं.
अँड सो रिसेप्टिव्ह.
आणि हे मुंबईकर अत्यंत या ज्ञानाला स्वीकार करणारे होते.
अँड इट इज हियर दॅट ही बिल्ट द ब्युटिफुल राधा रास बिहारी मंदिर इन जुहू.
आणि याच ठिकाणी जुहू मध्ये त्यांनी सुंदर राधा रासबिहारी मंदिर बांधलं.
अँड बाय हिज विल
आणि त्यांच्याच इच्छेनं
ही सेड वी शुड हॅव अ टेम्पल इन गिरगाव चौपाटी अँड दॅट टेम्पल हॅज मॅनिफेस्टेड एज राधा गोपीनाथ टेम्पल.
त्यांनीच इच्छा व्यक्त केली की गिरगाव चौपाटी या ठिकाणी एक मंदिर असावं आणि केवळ त्यांच्याच इच्छेनं त्या ठिकाणी आता मंदिराचं निर्माण झालेलं आहे.
वन ऑफ द मोस्ट एक्स्ट्रॉर्डिनरी कॉन्ट्रिब्युशन्स ऑफ श्रील प्रभुपाद.
एक अत्यंत असं महत्त्वाचं हे देणगी प्रभुपादांची आहे.
इज ही एस्टॅब्लिश्ड रथयात्रा परेड्स इन एव्हरी मेजर सिटी ऑफ द वर्ल्ड.
आणि या जगाच्या अत्यंत महत्त्वाची जी शहरं आहेत त्यामध्ये रथयात्रेच्या स्वरूपात त्यांनी ही भेट ही देणगी संपूर्ण जगाला दिलेली.
टू रिव्हील द हायएस्ट कल्चर अँड फिलॉसफी ऑफ वैदिक सनातन धर्म.
वैदिक सनातन धर्माची शिकवण संस्कृती आणि तत्वज्ञान संपूर्ण जगाला या प्रकारे त्यांनी दिलं.
व्हिच कल्मिनेट्स इन प्रेमा.
आणि याचं अंतिम लक्ष्य सारांश आहे प्रेम.
टुडे वी आर फीलिंग सो हॅपी अँड सो ग्रेटफुल.
आज आमच्या उदाहरण आलेलं आहे. आम्ही खूप
दॅट वी कॅन कॅरी ऑन श्रील प्रभुपाद ग्रेट लेगसी बाय हॅव्हिंग दिस रथयात्रा इन शिवजी पार्क.
आणि श्रील प्रभुपादांची ही परंपरा प्रत्येक वर्षी याच ठिकाणी शिवाजी पार्क मध्ये रथयात्रा करून आपण साजरी करू.
अँड आय एम फीलिंग इटर्नली इंडेबटेड टू एव्हरी सिंगल पर्सन हू हॅज पार्टिसिपेटेड.
आणि मी त्या सर्व भक्तांचा अत्यंत कृतज्ञ आहे ऋणी आहे ज्यांनी या ठिकाणी ही संपूर्ण रथयात्रा आयोजित केली.
अँड फीलिंग
आणि प्रत्येकांना विनंती करतोय
प्लीज टेक दिस वंडरफुल गिफ्ट ऑफ प्युअर भक्ती व्हेरी सिरियसली.
कृपया या प्रेम भक्तीचा स्वीकार अत्यंत गंभीरतेने करा.
अँड रिअलाइज युअर स्पिरिच्युअल एसन्स.
आणि हे भक्तीचं तत्व आहे अंतिम लक्ष्य आहे ते कृपया समजून घ्या.
Chant Hare Krishna and be happy.
Hare Krishna mantra jap kara ani sukhi va.
Thank you very much.
Khub khub dhanyavad.
We would now like to perform Nam Sankirtan as Lord Chaitanya personally demonstrated.
आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी घालून दिलेलं हे हरिनाम कीर्तन आहे ते आता आपण करायचं आहे सर्वांनी एकत्रितपणे.
As you are chanting or as I am chanting with folded palms, please welcome the holy names into your ears and your heart.
एक दोन मिनिटं ऐकून घ्या महाराज काय सांगतायत कशा प्रकारे हरिनाम केलं पाहिजे. सर्वांना आमंत्रण आहे या हरिनामामध्ये सामील व्हा असं महाराज सांगतायत. जेव्हा ते हरिनाम गातील तेव्हा आपण सर्वांनी हात जोडायचे आहेत. कृपया हात जोडा सर्वजण.
And as you are chanting, please raise your arms very high like this.
आणि ज्यावेळेला तुम्ही मंत्र म्हणाल तेव्हा दोन्ही हात उंचावा सर्वजण.
In the mood of Draupadi when she was being stripped naked by Dushasana.
जशा प्रकारे द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं दुःशासनाद्वारे तेव्हा तिनं जशी भगवंतांना आळवणी केली त्या प्रकारे.
She realized that she was helpless before the powers of nature.
तिनं पाहिलं तिला समजलं की ती एक निस्साय आहे.
She raised her arms in a spirit of humble surrender.
तिने आपले दोन्ही बाहू उंचावले भगवंतांना शरण जाण्यासाठी.
And cried out the name of Krishna.
आणि अगदी अंतकरणपूर्वक तिने भगवंतांना पुकारलं.
And was saved.
आणि तिचं रक्षण झालं.
So with raised arms, please chant from your heart, crying out for the Lord's mercy by chanting very loudly.
कृपया दोन्ही हात उंचावून अंतकरणपूर्वक भगवंतांना पुकारा आळवणी करा.
Let us fill the sky and fill the universe with the beautiful sound of Hari Nam.
आणि या हरि नामाच्या ध्वनीने संपूर्ण विश्व आपण आज भरून टाकूया.
Thank you very much.
खूप खूप धन्यवाद.
Krishna Chaitanya Prabhu Nityananda Sri Advaita Gadadhara Srivasadi Gaura Bhakta Vrinda Sri Krishna Chaitanya Prabhu Nityananda Sri Advaita Gadadhara Srivasadi Gaura Bhakta Vrinda.